93.5 Red FM वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्रा आहे तुमच्या सोबत. अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये थॉट ऑफ द डे ची वेळ झालेली आहे विचार. आणि सकाळच्या सुरुवातीला हा सुंदरसा विचार, हाच विचार सांगत असताना एक फार छान गोष्ट आज सकाळी सकाळी वाचायला मिळाली की बाबा रे आपलं जे आयुष्य आहे हे अत्यंत सुंदर आहे. फक्त हे आयुष्य सुंदर बनवण्यासाठी कितीतरी लोक प्रयत्नशील असतात, कायम सॅक्रिफाईस करत असतात. हे सगळे सॅक्रिफाईसेस लक्षात ठेवले तर आयुष्य आणखीन सुंदर बनतं आणि त्यांचंही आयुष्य आपल्याला सुंदर बनवता येतं जो आपके लिए कर रहे है कोशिशे. मॉर्निंग नंबर वन मध्ये पार्टी तो बनती है फ्रॉम भूतनाथ रिटर्न्स. एन्जॉय, बजाते रहो.